सूचना या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. ऑल इंडिया रेडिओ आणि ऍड एजन्सी तज्ज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. धन्यवाद.
नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एस हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉक्टर सुरेश पाटणकर आणि डॉक्टर गुरुराज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार पाटणकर सर.
नमस्कार.
नमस्कार डॉक्टर गुरुराज.
नमस्कार
सर. आपण नेहमीच आपल्या श्रोत्यांना विविध मूत्रविकारांबद्दल माहिती देत असतो. असाच एक आजार आपल्याकडे आहे ज्याच्याबद्दल आपण श्रोत्यांशी बोलणार आहोत, तो म्हणजे स्ट्रिक्चर युरेथ्रा. मला डॉक्टर पाटणकर सर तुम्हाला पहिल्यांदा असं विचारायचंय की स्ट्रिक्चर युरेथ्रा म्हणजे नेमका काय आजार असतो?
स्ट्रिक्चर युरेथ्रा ज्या विषयावर आज आपण बोलणार आहोत, माझ्या दृष्टिकोनातून मूत्रमार्ग जे विकार असतात त्यामध्ये थोडासा असाध्य स्वरूपाचा विकार आहे.
बर.
सर्वसामान्यपणे आपल्याला प्रोस्टेट ग्रंथीचे आजार, मूतखडा किंवा किडनीमध्ये होणारे ट्यूमर याची माहिती असते.
हो, हो, हो.
परंतु स्ट्रिक्चर हा त्या मानाने कमी प्रमाणात दिसणारा जरी आजार असला तरी बरं होण्याचं प्रमाण किंवा त्याचे उपचार पद्धत काही वेळा त्रासदायक ठरू शकतात. त्या दृष्टिकोनातून माझ्या मतानुसार हा खूप महत्वाचा आजार आहे आणि त्याकडे जर लक्ष दिले नाही तर पुढे संपूर्ण मूत्रमार्ग किंवा मूत्रपिंडाची हानी देखील होऊ शकते.
अरे बापरे.
स्ट्रिक्चर युरेथ्रा म्हणजे जर संपूर्ण आपण मूत्रमार्गाची रचना पाहिली तर जिथे आपण मूत्र तयार होते ते म्हणजे किडनी किंवा मूत्रपिंड. मूत्रवहन होऊन ज्याला आपण युरेटर म्हणतो किंवा मूत्रवाहक नलिका म्हणतो, तिथून ते आपल्या मूत्राशयात साठवलं जातं आणि तिथून ते बाह्य मूत्रमार्गामधून बाहेर टाकलं जातं. तो हा जो बाह्य मूत्रमार्ग आहे ज्याला आपण युरेथ्रा असं मेडिकल टर्म वापरतो त्याचा होणारा आजार म्हणजे स्ट्रिक्चर युरेथ्रा.
ओके.
की या आजारामध्ये मूत्रमार्गात अरुंद होऊन बारीक होऊन किंवा खंडित होऊन हा स्ट्रिक्चर युरेथ्रा तयार होतो.
ओके. त्यामुळे मूत्र बाहेर पडू शकत नाही
अगदी बरोबर,
म्हणून त्रास होतो
आणि हा आजार काही वेळेला घातक ठरू शकतो.
नक्कीच सर, ही खूप महत्वाची माहिती आहे. आता सर आपण लक्षणांकडे वळणारच आहोत, पण तत्पूर्वी श्रोते हो, प्रोस्टेट, किडनी आणि इतर सर्व प्रकारच्या मूत्रविकारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी किंवा किडनी आणि मूत्रविकारांसंबंधी तुमच्या मनात काही प्रश्न असल्यास संपर्क करा 40 वर्षांपासून मूत्रविकार उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर सुरेश पाटणकर आणि त्यांच्या तज्ज्ञ युरोलॉजी टीमच्या एस हॉस्पिटलला, एरंडवणे पुणे येथे. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 895-666-16-35, 895-666-16-35, 8955-666-1635. डॉक्टर गुरुराज, मैं आपसे पूछना चाहूंगी कि यह जो अभी स्ट्रिक्चर यूरेथ्रा के बारे में डॉक्टर पाटणकर सर ने बताया, तो ये किन लोगों में ज्यादातर से पाया जाता है और इसकी वजह क्या हो सकती है?
अच्छा, तो ये जो स्ट्रिक्चर यूरेथ्रा बोलते हैं हम,
हाँ?
ये इनफैक्ट सारे उम्र में पाया जाता है.
अच्छा.
शुरुआती छोटे बच्चों से लेके अडल्ट उम्र के वालों में,
ओके.
या फिर वृद्ध जो बोलते हैं ना, एज्ड पर्सन, उनमें भी पाया जाता है.
यस, यस.
बट इसका प्रेजेंटेशन और उसका जो इफेक्ट्स बोलते हैं हम,
जी.
वो अलग अलग एज में अलग अलग तरीके से दिखता है.
जी, तो उसके जो सिम्टम्स है उसके बारे में आप क्या कहना चाहेंगे कि मुझे स्ट्रिक्चर है, ये कैसे पता चलता है?
यस, स्ट्रिक्चर जो है कई रूप में वो दिखता है.
ओके.
सबसे कॉमन या फिर मोस्ट कॉमन जो बोलते हम, अपनी लघवी या फिर पेशाब की धार जो बोलते
हैं
वो कम पाया जाता है. और पेशाब रुक रुक के आना या फिर पेशाब जो है कंप्लीट नहीं हो फिर भी कुछ अंदर बचा है, ऐसे इनकम्प्लीट इवैक्यूएशन जो बोलते हैं ना, वैसे पाया जा सकता है.
ओके.
और ये छोड़ के दूसरे तरीके से जिस तरह से वो प्रेजेंट करता है, कभी कभी रिपीटेड इन्फेक्शन होके वो प्रेजेंट कर सकता है.
अच्छा.
और कभी कभी बहुत दिनों से हम उसको नेग्लेक्ट किए तो रिटेंशन जो एकदम से इमरजेंसी जो प्रेजेंटेशन होता है,
हाँ जी,
लघवी या फिर पेशाब एकदम से रुक के भी पेशेंट आ सकता है.
अच्छा. या स्ट्रिक्चर युरेथ्राची जी कारण आहेत ती आपण पुढच्या भागामध्ये सांगूयात, आज इथेच थांबूयात. श्रोते हो, किडनी, प्रोस्टेट किंवा इतर सर्व प्रकारच्या मूत्रविकारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी किंवा किडनी आणि मूत्रविकारासंबंधित काही प्रश्न असल्यास संपर्क करा 40 वर्षांपासून मूत्रविकार उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर सुरेश पाटणकर आणि त्यांच्या तज्ज्ञ युरोलॉजी टीमच्या एस हॉस्पिटलला, एरंडवणे पुणे येथे. संपर्क 0206701900, 0206701900, 0206702910. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
नमस्कार.
नमस्कार.